चीनीमंडी.com पॉडकास्ट।
15 एकर ऊस आगीत जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। शेतकऱ्याच्या 15 एकर ऊसाच्या पिकामध्ये हाय पॉवर लाईनच्या तारांमधून बाहेर पडलेल्या ठिणगीमुळे आग लागली, ज्यामुळे संपूर्ण पीक जळून राख झाले। शेतकरी जगतवीर सिंग यांच्या 15 एकर शेतामध्ये ऊसाचे पीक आहे। शेतकऱ्याने सांगितल्यानुसार पिकाच्या वरून हाय टेन्शन लाईन गेली आहे। लाईनच्या तारा अधिक सैल झाल्याने त्या एकमेकांवर आदळल्या, त्यातून निघालेल्या ठिणगीमुळे ऊस पिकामध्ये आग लागली। मोठ्या प्रयत्नानंतरही शेतकरी आपल्या ऊसाला जळण्यापासून वाचवू शकला नाही। बघता बघता ऊसाचे पीक जळून खाक झाले। शेतकऱ्याने खराब लाईन बदलण्यासाठी वीज विभागामध्ये अनेकदा तक्रार नोंदवली होती, पण विभागाकडून या तारा बदलण्यात आल्या नव्हत्या।